पहिले शमुएल अध्याय 4 आणि शमुएलाचा शब्द सर्व इस्रायलांकडे आला. आता इस्रायल पलिष्ठ्यांशी लढायला गेले आणि त्यांनी एबन एजराजवळ तळ दिला व पलिष्ठ्यांनी अफेक येथे तळ दिला. पलिष्ठ्यांनी इस्रायलांविरुद्ध लढाई केली आणि लढाई पसरल्यावर इस्रायल पलिष्ठ्यांपुढे पराजित झाले आणि त्यांनी रणांगणात सुमारे 4,000 पुरुष मारले. मग लोक छावणीत आल्यावर इस्रायलांचे वडील म्हणाले, आज परमेश्वराने आम्हास पलिष्ठ्यांच्या पुढे पराजित का केले? आपण परमेश्वराचा साक्षपटाचा कोष शिलोहून आपल्याकडे आणू अशासाठी की त्याने येथे आम्हाबरोबर येऊन आमच्या शत्रूच्या सामर्थ्यापासून आम्हास सुरक्षित ठेवावे. मग लोकांनी शिलोकडे माणसे पाठवली आणि करुबाच्या वर राहणारा सैन्यांचा परमेश्वर याच्या साक्षपटाचा कोष तेथून आणला आणि तेथे एलीचे दोन पुत्र हफनी व फिनहास हे परमेश्वराच्या कराराच्या कोशाबरोबर होते. परमेश्वराच्या कराराचा कोष छावणीत आला तेव्हा सर्व इस्रायल लोकांनी असा मोठा जल्लोष केला की भूमीही दणाणली. तेव्हा पलिष्ठी या मोठ्या ओरडण्याचा आवाज ऐकून म्हणाले, इब्रायांच्या छावणीत हा मोठा पुकारा कशाचा असेल? मग त्यांना कळले की परमेश्वराचा कोष छावणीत आला आहे. तेव्हा पलिष्ठी घाबरले कारण ते म्हणाले, परमेश्वर छावणीत आला आहे, आम्हास हाय हाय, कारण असे पूर्वी कधी घडले नव्हते. आम्हास हाय हाय, या समर्थ देवांच्या पराक्रमी हातातून आम्हास कोण सोडविल? ज्याने मिस्र्यांना रानात सर्व वेगळ्या प्रकारच्या पिढ्यांनी मारले तो परमेश्वर हाच आहे. अहो पलिष्ठ्यांनो, धैर्य धरा व शूर व्हा. जसे इब्री तुमचे दास झाले तसे तुम्ही त्यांचे दास होऊ नये म्हणून शूर होऊन लढा. पलिष्ठी लढले आणि तेव्हा इस्रायलांचा पराभव झाला. ते प्रत्येक जण आपापल्या घराकडे पळून गेले व फार खूप मोठी हानी झाली कारण इस्रायलांचे 30,000 पायदळ सैन्य मारले गेले आणि त्यांनी देवाचा कोष घेतला आणि एलीचे दोन मुले हफनी व फिनहास हे मरण पावले. त्या दिवशी एक बन्यामिनी पुरुष आपली वस्त्रे फाडून आपल्या मस्तकावर धूळ घालून सैन्यातून शिलो येथे धावत आला आणि तो आला तेव्हा पहा, एली रस्त्याच्या बाजूला आपल्या आसनावर बसून वाट पाहत होता कारण देवाच्या कोशाकरिता काळजीने त्याचे मन कापत होते. आणि त्या मनुष्याने नगरात येऊन ते वर्तमान सांगितले तेव्हा सर्व नगर मोठ्याने ओरडू लागले आणि एलीने ओरडण्याचा आवाज ऐकून म्हटले, हा गोंगाटाचा शब्द काय आहे? मग त्या मनुष्याने उतावळीने येऊन एलीला सांगितले. तेव्हा एली 98 वर्षांचा होता आणि त्याचे डोळे मंद झाल्याने त्यास दिसत नव्हते आणि तो पुरुष एलीला म्हणाला, मी सैन्यातून पळून आलो. मग हा म्हणाला, माझ्या मुला काय झाले आहे? तेव्हा ज्याने वर्तमान आणले होते त्याने उत्तर देऊन म्हटले, इस्रायल पलिष्ठ्यांपुढून पळाले व लोकांचा मोठा वध झाला आणि तुझे दोघे पुत्र हफनी व फिनहास हे मरण पावले आणि देवाचा कोष शत्रूने पळवून नेलेला आहे. आणि असे झाले की त्याने देवाच्या कोशाचा उल्लेख केला इतक्यात हा आपल्या आसनावरून दाराच्या बाजूला मागे पडला. तो म्हातारा व जाड पुरुष असल्याने त्याची मान मोडून तो मेला. त्याने 40 वर्षे इस्रायलाचा न्याय केला. तेव्हा त्याची सून फिनहासाची पत्नी गरोदर होती, ती प्रसूत होणार होती. देवाचा कोष नेलेला आहे व आपला सासरा व आपला पती हे मरण पावले आहेत असे वर्तमान ऐकताच ती लवून प्रसूत झाली कारण तिला कळा लागल्या होत्या. आणि तिच्या मरणाच्या वेळेस ज्या बाया तिच्याजवळ उभ्या होत्या त्यांनी तिला म्हटले, भिऊ नको कारण तू पुत्राला जन्म दिला आहेस. परंतु तिने उत्तर केले नाही व लक्ष दिले नाही. तिने मुलाचे नाव इखाबोद असे ठेवून म्हटले की इस्रायलापासून वैभव निघून गेले आहे, कारण देवाचा कोश पळवून नेलेला होता आणि तिचा सासरा तिचा पती हे मरण पावली होते. आणि ती म्हणाली इस्रायलापासून वैभव गेले आहे कारण देवाचा कोश नेलेला आहे.